इतर क्रमांक 28 ख्रिस्ती कुटुंब। या कुटुंबाला पहा, नवरा आपल्या बायकोवर प्रेम करते, सामान न्यायालय तिची मदत करते, बायको खुशी खुशीत आपल्या नवऱ्याचा मान राखते, लेकरं आपल्या मायबापाचा आदर मान करतात। हे सारे लोक एकमेकाले मदत आणि एकमेकाचा उत्साह वाढवतात। मायबाप आपल्या लेकरायले देवाचं भय आणि त्याच्या वचनाचा मान राखायला शिकवतात। कुटुंबाला प्रार्थना करायची आहे आणि देवासाठी काम करायचं आहे।